प्रेषितांचे कृत्य अध्याय 12। त्याच काळात हेरोद राजा मंडळीतील काही विशिष्ट विश्वासणाऱ्यांचा छळ करू लागला। हेरोदाने याकोबाला तलवारीने मारण्याची आज्ञा केली। याकोब हा यहोवानाचा भाऊ होता। हेरोदाने पाहिले की यहुदी लोकांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्राला सुद्धा अटक करण्याचे ठरविले। हे वलांडन सणाच्या काळात घडले। हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले। 16 शिपाई पेत्राभोवती पहारा देत होते। हेरोदाला वलांडन होईपर्यंत थांबायचे होते। मग त्याने पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना केली, म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले। पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती। पेत्र 2 शिपायांच्या मध्ये झोपला होता। त्याला साकळ्याने बांधले होते। तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते। ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे। अचानक देवाचा दूत तेथे उभा राहिला। तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला। देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्याला उठविले। देवदूत म्हणाला,
लवकर उठ।
तेव्हा पेत्राच्या हातातील साकळ्या गळून पडल्या। देवदूत पेत्राला म्हणाला,
कपडे घाल व तुझ्या वाहना घाल।
मग पेत्राने कपडे घातले। मग देवदूत म्हणाला,
तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये।
मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला। पेत्राला कळत नव्हते की देवदूत हे खरोखर काय करीत आहे। त्याला वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत। पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोचले। शहर आणि त्यांच्यामध्ये आता फक्त फाटकच होते। ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडले। पेत्र व देवदूत फाटकामधून बाहेर पडले। त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला। पेत्राला मग कळले की नेमके काय घडले आणि तो म्हणाला,
आता मला समजले की प्रभूंनी त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदापासून सोडविले। यहुदी लोकांना वाटले की माझा छळ होईल, पण प्रभूने मला या सर्वातून सोडविले आहे।
या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरियेच्या घरी गेला। ती यहोवानाची आई होती। यहोवानाला मार्क असेही म्हणत। पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते। ते सर्व प्रार्थना करीत होते। पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली। तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली। ती दार उघडण्याचे सुद्धा विसरून गेली। ती आतमध्ये पळाली आणि लोकांना तिने सांगितले,
पेत्र दाराजवळ उभा आहे।
विश्वासणारे रुदाला म्हणाले,
तू बावचळीस।
परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली। म्हणून लोक म्हणाले,
तो पेत्राचा दूत असला पाहिजे।
पण पेत्र बाहेरून दार सारखे ठोठावत होता। जेव्हा विश्वासणाऱ्यांनी दार उघडले तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले। ते चकित झाले होते। पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले। मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले। तो म्हणाला,
याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा।
मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला। दुसऱ्या दिवशी शिपाई फार हताश झाले होते। पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते। हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले, पण तो त्याला शोधू शकला नाही। मग हेरोदाने पहारेकरांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली। नंतर हेरोद यहुद्यातून निघून गेला। तो कैसरिया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला। हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता। ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले। ब्लस्तसला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले। ब्लस्तस हा राजाचा खाजगी सेवक होता। लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली, कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता। हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरविला। त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता। तो सिंहासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला। लोक मोठ्याने ओरडून म्हणाले,
ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे।
हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून देवाच्या दूताने लगेच त्याला आजारी पाडले। किड्याने त्याला आतून खाल्ले आणि तो मेला। देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत होता व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता. बर्नबा व शौलाने त्यांचे येरुश्लेम येथील काम संपविल्यानंतर ते अंतुखियाला परत आले. त्यांनी मार्क यहोवान याला त्यांच्याबरोबर घेतले.